श्रीराम। श्री समर्थांच्या मनोबोधातला हा 89वा श्लोक आपण पाहतो आहोत। जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवीत जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे। आता इथं समर्थ एक वेगळंच विचार सांगतायत। भोजनाच्या वेळेला रामनाम आठवावा असं त्यांचं म्हणणं आहे। जनी आणि भोजनी, जनी म्हणजे लौकिकात वावरताना, आजूबाजूला चार माणसं आहेत, नाना गोष्टी बोलतायत, हे करतायत अशा वेळेला, आणि भोजनामध्ये हातात चिन तोंडाची गाठ पडलेली आहे अशा वेळेला, अशा वेळेला राम आठवणं कठीण असतं। आपण एकटेच बसलेलो असतो, काही अडचण आली, काय झाली म्हणजे मग रामाची आठवण येते, अरे राम अरे म्हटलं जातं। पण जे असे काही आनंदाचे प्रसंग असतात त्यावेळेला रामाचं स्मरण बहुधा होत नाही। वास्तविक आनंदाच्या प्रसंगी आपलं पुण्य खर्ची पडत असतं, जास्त स्मरण भगवंताचं व्हायला पाहिजे की तुझ्या कृपेनं सगळं आहे। भोजनाला बसलं तरी घास घेताना म्हटले, प्रभू तुझ्या कृपेनं हे अन्न मला मिळत आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म, मी जेवणाराही ब्रह्म आहे, अन्नही ब्रह्म आहे, ते सेवन करतो आहे, त्यावेळेला त्याची आठवण व्हायला पाहिजे, ती होत नाही। म्हणून मुद्दाम समर्थाने हा श्लोक घातला आहे, जनी आणि भोजनी नाम वाचे वदावे। नुसतं स्मरावे म्हणत नाहीत ते, इथं उद्गार करावा, उच्चार करावा त्याचा त्याचं, कारण जेवणाच्या वेळेला बहुतेक अनेक मंडळी असतात आपल्या बोडी बसलेली, त्यांच्याही कानावर ते जावं। काही काही वेळा जेव्हा मोठ्यांनी नाम घेतलं जातं, नामाचा घोष केला जातो, त्याचा उद्देशही असा असतो की त्या नामघोषाने आजूबाजूचं वातावरणही पवित्र होतं, इतरांच्याही कानावर ते नाम पडतं, कळत न कळत त्याचा परिणाम होत असतो। त्यामुळे आपल्याबरोबर इतरांनाही ते लक्षात यावं, ते पुण्य त्यांच्याकडून घडावं म्हणून हा घोष केला जातो। तिथं त्यांनी पुढं म्हटलेलं आहे म्हणून जनी आणि भोजनी नाम वाचे वदावे, वाणीनं म्हणत जावं, नाम घेत जावं। अति आदरे, नाही तर जेव्हा बसल्यात भराभरा बऱ्यादा जनी भोजनी नाम वाचे वदावे, वदनी कवले घेता नाम, कधी एकदा ते संपताय आणि आपण घास घेतो आहे असं नाही उपयोगी। ते नाम घेत असताना अति आदर आहे, नेहमी हा शब्द लक्षात ठेवायचा आहे की अत्यंत आदराने, पूज्य बुद्धीनं, प्रेमाने, उत्कटतेने नाम घ्यायचं आहे। त्यामुळे अति आदर आहे आणि गद्य घोषे म्हणावे, घोष त्याचा मोठ्यांनी म्हणायचा आहे, स्पष्ट म्हणायचं आहे, मोठ्यांनी म्हणायचं आहे, अत्यंत आदराने म्हणायचं आहे आणि मुखाने म्हणायचं आहे। हे मनात आम्ही आठवण केली ठीक आहे, पण मोठ्यांनी म्हटली तर आणखीन त्याचा उपयोग होईल। अगदीच त्याला कुणाचा विरोध असायचं काही कारण नाही, हात जोडलेत, समोर ताट आहे, जेवणाचं आलेलं आहे, हात जोडलेले आहेत, डोळे मिटून त्याचं नाम घेतलेलं आहे, श्लोक म्हटलेलं आहे आणि मग भोजनाला सुरुवात केलेली आहे। त्याच वेळेला हेही लक्षात ठेवावं जे भगवंतानी गीतेत म्हटलं आहे त्याप्रमाणे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देयम आश्रिता, पानापानो समो कृत्य प्रचाम्यान्नम चतुर्विधम। चार प्रकारचं जे अन्न आहे ते चारही प्रकारचं अन्न हे मी पचवतो, प्रत्येकाच्या वैश्वानर अग्नी होऊन त्याच्या जठरामध्ये मी बसलेलो आहे, त्यामुळे हे अन्न जेवताना प्रत्येक घास हा यज्ञरूप होऊन त्या जठराग्नीला आपण घालतो आहे असा भाव पाहिजे। मग तो घास देखील पवित्र पाहिजे, ते जेवण करणारी व्यक्ती देखील पवित्र पाहिजे, नामस्मरणात ते खाणं झालं पाहिजे। नाही तर कुठलं तरी कुणाच्या तरी हातचं काहीतरी केलेलं असं खाणं जे आहे ते अपवित्र करतं मनाला, चित्त अशुद्ध करतं, दोष निर्माण होतो। त्यापेक्षा साधं अन्न असलं तरी चालेल, पण घरी बनवलेलं प्रेमाच्या माणसाने नामस्मरणपूर्वक बनवलेलं असेल ते अन्न प्रत्येक घास खाताना ओंकार म्हणून मनातल्या मनात काविना ओंकार म्हणून तो घास सेवन करावा. जेवायचं नाही नुसतं, उदरभरणं नव्हे, जाणीजे यज्ञ कर्म. काय करणार, पोटाची खळगी भरायला पाहिजे ना, मग खायला लागतं, असं म्हणायचं नाही आहे. हा देह चालायचा आहे, देहामध्ये तो बसलेला आहे, त्याला हा प्रसाद घालायचा आहे. आपण प्रसाद भोजन करतो आहे, नुसतं जेवत नाही आहे. आणि ह्याला महत्त्व का दिलेलं आहे की आहाराला महत्त्व आहे. आहाराने संबंध शरीरातील सप्त धातू तयार होत असतात, त्याचे संस्कार मनावर बुद्धीवर होत असतात, देहावर होत असतात. आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो धुळास्मृती. जीवाला स्वरूपाचं स्मरण व्हायलासुद्धा सत्वगुण जितका वर्धिष्णू होईल तितका त्याला स्मृती येते. म्हणून आहार देखील सात्विक पाहिजे. चमचमीत मसाल्याचं तेलकट तुपकट हे जे खाणं आहे, हे खाणं देहाला उपयोगी नाही आहे. ते जिभेला चव देतं, क्षणभर जिभेला बरं वाटतं, पण पोटात गेल्यानंतर त्याचं काय होतं? त्यामुळे प्रत्येक घास खाताना विचारपूर्वक खायला पाहिजे. म्हणून समर्थांनी ह्या आहारावर स्वतंत्र श्लोक लिहिला आहे. म्हणून ते म्हणत आहेत, जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. आणखी काय करावं? हरी चिंतने, हरीचं चिंतन करीत अन्न सेवित जावे. तरी असं केल्याने काय होणार? तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. असं जर केलं तर तो श्रीहरी स्वभावे म्हणजे सहजच आपल्याला प्राप्त होईल. आणि प्राप्त होईल ह्याचा अर्थ देखील लक्षात घ्या, तो आहेच आहे, सर्व ठिकाणी भरूनच आहे तो. तुम्हाला त्याचं भान आहे का? पहा, प्रगट आहे. राम जो आहे, रामाचं निशान प्रगट आहे, सगळीकडे राम आहे. अणु माझी राम, रेणू माझी राम, किंवा नभी वावरे जो अणु रेणू काही रीता ठाव या रागवे वीण नाही, सगळं सांगितलं आहे त्यांनी. प्रत्येक अणु रेणूत तो भरलेला आहे. तुमचा भाव होतोय का? भाव होत असेल तर प्रत्येक गोष्ट पाहताना तोच तर आहे, वही तो आहे, वही तो आहे. माणसं पहा, पानं पहा, फुलं पहा, पक्षी पहा, डोंगर, नद्या, पाणी. नळाचं पाणी जेव्हा सोडतो तेव्हा आपो नारायण आहे असं वाटतं का आपल्याला? लक्षात येतं का हा नारायण आहे म्हणून? कसा वापरतो आपण, काय करतो? प्रत्येक गोष्ट करताना अग्नी पेटवला, अग्नी नारायण आहे तो, त्याचं भान आहे का आपल्याला? असं जर भान असेल तर प्रत्येक क्षणाक्षणाला भगवंत आपल्या जवळच आहे, त्याला शोधायला आणखी कुठं जायचं नाही आहे. उलट शोधायला बाहेर गेला तर इतरच प्रकृत्यांच्या गाठी पडतात, आपला भाव ढासळतो. म्हणून खरा साधक जो असेल तो जास्तीत जास्त एकांतात किंवा जे काही काम करत असेल त्या ठिकाणी हा भाव कसा राहायला जाईल असा प्रयत्न करत वावत असतो. हे तर सारखं बहिर्मुख, हा काय म्हणला, तो काय म्हणला, याचं काय झालं, त्याचं काय झालं. भगवंत कुठे आहे? भगवंत नाहीच आहे. मग कधी भगवंत भेटेल? अजून बरेच जन्म जायला लागतील, आत्ता नाही. तो भेटणं सोपं नाही आहे. म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर अवघड आहे. आपला भाव कसा असेल त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जय जय रघुवीर समर्थ.